नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. वेंचणूक लागीं पावतकच विरोधी पक्ष परत परत दाबोळी विमानतळाचो प्रस्न मांडटा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. दक्षीण गोंयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हे बेजबाबदार वक्तव्या करून राजकीय प्रसिद्धी खातीर हे करता. दाबोळी विमानतळ बंद जावचो ना अशें काल मुखेलमंत्र्यांनी परतून एकदां स्पश्ट केलां. 450 कोटी रुपया खर्च करून उड्डाण पूल बांदपाचें काम चालू आसा. फाटल्या 5 वर्सांत 400 कोटी रुपया खर्च करून हो विमानतळ फकत नौदळाक दिवपाक खर्च करूंक ना. तशेंच मोपा विमानतळ सुरू करच्या पयलीं दाबोळी विमानतळ नागरी सेवे खातीर कार्यरत उरतलो असो निर्णय जाला. ताका लागून गोंयचे दोनूय विमानतळ चालूच उरतले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां.
दाबोळी जो आसा पयलीं हो बंद जावचो ना. ओके, आमी ते आतांच्या घडीक 450 करोड्स ऑफ रुपीज आमी फ्लायओव्हरचेर स्पेंड करता आनी फाटल्या 5 वर्सांक 300-400 कोटी रुपया डायरेक्टली एअरपोर्टाचेर स्पेंड केल्या. इतके मोठ्या प्रमाणांत जेन्ना मिनिस्ट्री त्या एअरपोर्टाचेर सिव्हील एव्हिएशन मिनिस्ट्री स्वता पयशे स्पेंड केल्या उपरांत तो काडून नेव्हीक दिवपा खातीर न्ही, एअरपोर्ट हो नेव्ही आनी पब्लीक ह्या दोनाय खातीर पर्मनंटली चालू उरतलो हे एश्युरंस हे स्वता राजनाथ सिंगानी दिल्ले आसा की खंयच्याच पद्दतीन हो एअरपोर्ट बंद जावचो ना.
स्मार्ट सिटी प्रकल्पावरवीं पणजे शारांत 18 सुवातींचेर ईव्ही चार्जिंग स्टेशन लायल्यात. ह्या मशिनांचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी शुक्रारा उक्तावण केले. हाका लागून पणजेत जावपी सुमार 35 टन कार्बन इमर्शन कमी जाला. पणजे शारांत अशी 30 मशिनां बसयतले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. हातूंतल्यान येवपी येणावळ स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामा खातीर उपेगात हाडटले अशी म्हायती ह्या वेळार तांणी दिल्या. स्मार्ट सिटी प्रकल्पावरवीं काल पणजे शाराच्या विंगड विंगड कामांचो शुभारंभ झालो. या वेळार पणजेचे आमदार तशेंच महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजे महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुखेल अधिकारी संदीप जॅकीस हाजीर आशिल्ले. आयज सावन पणजेत कार्निवल उत्सव सुरू जाता. काल पर्वरे कार्निवलाची सुरवात मिरवणुकीवरवीं पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांचे हस्तुकीं जाली. हो कार्निवल सुरवेक जसो सुरू केल्लो तसोच पर्यावरण पूरक करपाक पर्यटन खातें म्हत्व दिता अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी ह्या वेळार उलयतना सांगलां.
The carnival in Porvorim is a precursor to the main carnival. This carnival is about the people, around the people, and the thing that we used to have our own nostalgic moments when we were kids. So you will find something of those days coming back, creating a very nostalgic mood for many of them. The carnival in Goa in the 70s, whenever it started, it was very clear the way it was. It was a rhythm set. Poilo of carnival jo zallo Ponje started with a bullock cart. King Mama came on a bullock cart, and from there it was parade. Parade of the youth coming together, dancing, singing, a lot of things without any generator, without any engines, without any fuel-powered vehicles. Those nostalgic moments, we want to call it back and say this is the people's carnival. We welcome all of you to come here, families, friends, clubs, institutions, everybody is welcome to come and join the fun. It's not only for the performers, but much more. 13th of Feb at 4:30 p.m. in Porvorim, starts from the art park. You guys over there.
कार्निवल हो खुशालभरीत खीण दिवपी महोत्सव तो सगळ्यांनी उमेदीन मनोवचो अशें अनुवर्साचे किंग मोमो सॅड्रिक दाकोस्ता हांणी सांगले.
The feeling is on top of the world, you know, being King Momo in Goa is superb because Goa in during carnival time rocks, there's no other word. Goa is happening at this time and sogle ami ektai jaun carnivals manaytay amche goyat tumka khabar astali amcha gomtacho awaz flotacho bawad sogle colorful attire galun eta ani bare khushalkai bagta o 2-3 dis amche sarke majen ani khushalkain sapade.
केंद्रीय अर्थसंकल्प आणि राज्य अर्थसंकल्पाची तयारीच्या फाटभुयेर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पर्वरे मंत्रालयात काल वेगवेगळ्या खात्यांच्या विभाग मुखेल्यांवांगडा बसका घेऊन खात्याच्या कामकाजाचो नियाळ घेतलो. वेगवेगळ्या खात्यांचे समन्वय आणि कार्यपद्धत सुनिश्चित करपाचो हेत आशिल्ल्यान आंतरविभागीय प्रश्न सोडोवपा खातीर सचिवांची नेमणूक केल्या अशी माहिती ह्या बसके उपरांत मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोयात नोंद आशिल्ले DPIT स्टार्टअप मधले 50% स्टार्टअप हे बायलांनी सुरू केल्यात अशी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे हांणी दिल्या. तशेंच बेगीनूच गोवा ऑनलायन AI चॅटबोट आणि हायब्रीड IT पार्क चालीक लायतले अशी माहिती ताणी दिली. पणजे म्हायती तंत्रज्ञान खात्यान स्टार्टअप धोरणाखाला गोवा स्टार्टअप एक्सेलरेटर हो उपक्रम सुरू केला. ह्या उपक्रमाच्या उक्तावणा वेळार ते उलयताले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयान मेरा भारत नशामुक्त भारत ह्या विशयाचेर आयच्यान 21 फेब्रुवारी मेरेन अशे 7 दीस अभ्यास सत्राचे आयोजन केला. हरवळे साखळे वाठारात आयोजित केल्ल्या ह्या मार्गदर्शन सत्रांनी राज्यातल्या शाळांनी खासा करून विद्यार्थ्यांनी वाटेकार जावचे अशें आवाहन केला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघान आय लीग फुटबॉल सर्तीचे नामांतर केला. 2025-26 मोसमा पसून इंडियन फुटबॉल लीग अशें नांव जातले. इंडियन सुपर लीग म्हळ्यार ISL फुटबॉल सर्तीत फकत 14 पंगडच खेळटले असो निर्णय अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यकारी समितीन घेतला. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण चडांत चड तापमान 33.6° सेल्सियस आनी उण्यात उणें तापमान 19.2° सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 जावन आयकुपाक मेळटले. नमस्कार.